ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। भगवंतांचे भक्तांसाठी भगवंतांची सेवा करायला कुठचाही अडचण असत नाही। तुमच्या भक्तीमध्ये माझी मराठी भाषा पण अडचण व्हायला नाही पाहिजे, तरी तरी कमीत कमी अडचण व्हावं म्हणून मी प्रयत्न करतो। पाऊस आला नाही आला, लाईट गेला की आहे काही फरक पडत नाही, कारण भगवंतांचे भक्तांचं काम काय, उद्योग काय, त्यांचं एकच काम, भगवंतांची कथा आणि भगवंतांचे कीर्तन, दुसरं काय कामच नाही। मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतस परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च। भगवंतांचे भक्त म्हणजे कोण? हे भगवान श्री कृष्ण म्हणतात गीतेमध्ये की ज्याच्या चित्तामध्ये फक्त मीच आहे आणि ज्यांनी मला त्याचं प्राणधन समजून घेतलेलं आहे आणि जे लोक परस्पर फक्त माझ्याबद्दल बोलत असतात, माझं चिंतन मनन करत असतात, ते लोक खरोखर माझे भक्त आहेत। आणि भगवंतांची कथामध्येच ते लोक रुची घेतात। तुष्यंती च रमणती च, म्हणजे भगवंतांच्या कथामध्येच ते रमून जातात आणि ह्याच्यामध्येच त्यांची संतुष्टी आहे, त्यांचा आनंद आहे। कुठच्याही संसारिक गोष्टीमध्ये, संसारी भोगमध्ये त्यांना अजिबात रुची नाही। तर भगवंतांनी आमच्यासाठी एक समोर आदर्श ठेवलेला आहे की जीवनामध्ये आम्ही कुठच्या स्तराची प्राप्ती करायचा प्रयत्न करायला पाहिजे। एक जीवनामध्ये तर आदर्श योग्य नसला तर व्यक्ती निराश होतो, दिशाहीन होतो, त्याला कळत नाही जीवनमध्ये जगायचं कसं त्यांनी। आणि आजकाल समस्या ही झाली आहे की आदर्श आहेत लोकांना पण सगळे चुकीचे। आता जे काही वाईट लोक आहेत, व्यसनी लोक आहेत किंवा जे कोणी असत मार्गावर चालले आहेत, भगवंताची विरुद्ध मार्गावर चालले आहेत, ते आता समाजमध्ये आदर्श बनवून बसले आहेत। तर खरोखर आदर्श काय व्हायला पाहिजे ते भगवंतांनी गीतामध्ये म्हटलं आहे। त्यामुळे भक्तांना काही त्रास नाही, जंगलामधून सोडा त्यांना जाऊन असं म्हणत नाही की असं करा म्हणून, तरी जंगलामध्ये ते असले तरीही कुठच्या मोठ्या बिल्डिंगमध्ये, शहरामध्ये असले, कुठेही असले तरी त्यांना जप, कीर्तन आणि प्रवचन, कथा हे सगळं करण्यामध्येच रुची आहे, त्यांना काही फरक पडत नाही। एकदा एक साधू होते आणि ते साधू एक झाडाखाली बसले होते आणि त्यांचं ते ध्यान करत बसत होते आणि अचानक एक राजकुमार तिकडून आला। राजकुमारने बघितलं की कोणी एक साधू आहेत, संत पुरुष आहेत, तर घोड्यावरून उतरले आणि दंडवत केलं आणि म्हटलं की हे साधू पुरुष मला आशीर्वाद द्या। तर साधून विचार केला की ह्याला काय आशीर्वाद द्यायचं, तर त्यांनी आशीर्वाद दिला, राजपुत्र चिरंजीवी, हे राजपुत्र तुझं आयुष्य दीर्घ होऊ दे, दीर्घ काळ तू जग। ते साधूंचे शिष्य बसले होते, ते ऐकत होते की हा इतका भोगी जो राजपुत्र आहे, जो पापी आहे, भगवंतामध्ये काही रुची नाही, फक्त श्रीमंत आहे म्हणून भोग करत असतो, ह्याला आमचे गुरु महाराजांनी असलं का त्यांनी आशीर्वाद दिला। मग त्याच्यानंतर एक ब्रह्मचारी आले, त्यांचे केस जटामध्ये बांधून ठेवलेले आणि एकदम कडक तपस्वी. आणि ज्यावेळी त्या ब्रह्मचारीने बघितलं की संत पुरुष आहेत पुढे, त्यांनी पण दंडवत केलं आणि आशीर्वादची याचना केली, मला जरा आशीर्वाद द्या. तर साधूंनी थोडं विचार केलं आणि म्हटलं, ब्रह्मचारी मा जीव, म्हणजे मा जीव म्हणजे तू जगू नकोस, मरून जा. अरेच्छा, त्यांचे शिष्य होते, ऐकत होते, अरे ब्रह्मचारी बेचारा इतकं सत्मार्गावर चालला आहे आणि त्याला मरून जा असं आशीर्वाद दिलं, हा कसला आशीर्वाद आहे. तरी त्यांना धाडस झाली नाही विचारायला की आशीर्वादाचा अर्थ काय म्हणून. थोड्या वेळानंतर एक पशूची हत्या करणारे आला, कसाई, आणि त्यांनी बघितलं की संत पुरुष बसले आहेत म्हणून आले. त्वरित त्यांनी दंडवत केलं, मला पण आशीर्वाद द्या. संत पुरुषांनी विचार केला, आता ह्यांना काय आशीर्वाद द्यायचं. मग त्यांनी म्हटलं, मा जीव मा मर, तू जगू नकोस मरू नकोस. अरेच्छा, हे आणि काय आशीर्वाद. आज आमचे गुरु महाराज असं का बोलायला लागलेत, काय समजायला तयार नाही कोणाला. मग त्याच्यानंतर एक भक्त आले, नामसंकीर्तन करत करत आले, भगवंताचं नामस्मरण करत आले. आणि भगवंतांचे भक्त नेहमी नम्र असतात. त्यांनी साधू पुरुषनं बघितलं, दंडवत केलं, मला आशीर्वाद द्या. संत पुरुषाने विचार केला, आता ह्यांना काय आशीर्वाद द्यायचं. मग त्यांनी आशीर्वाद दिलं, कृष्ण भक्त जिओ वा मरो वा, म्हणजे हे कृष्ण भक्त तू जग किंवा तू मर. आता जे शिष्य बसले होते ते आणि सहन करू शकले नाही. ज्यावेळी ते कृष्ण भक्त तिकडून निघून गेले, त्यांनी म्हटलं, आत्ता तुम्ही आम्हाला समजून सांगा हे आशीर्वादांचं अर्थ काय, हे काय प्रयोजन तुम्ही असं सगळं आशीर्वाद दिले वेगळे वेगळे प्रकाराचे. तर साधू पुरुषांनी त्याची व्याख्या केली. त्याने म्हटलं, बघा हा राजपुत्र जो आहे तो पूर्वजन्मामध्ये एक पुण्यवान माणूस होता, त्याने पुण्य केले होते, त्यामुळे त्याला आता राजपुत्राचं पद मिळालं आणि इतकं भोग करायचे साधन त्याला भेटले आहेत, अजून मिळाले आहेत. पण आत्ता त्याची चुकीची प्रवृत्ती आहे, तो भोग करत आहे, हे पाप आहे. आणि तो आत्ता पाप करत आहे त्यामुळे भविष्यामध्ये त्याला खूप पापाचं फळ अर्थात दुःख भुगतावं लागेल. आणि असू द्या, आणि पुढे त्यांना पापाचं फळ भुगतावं लागणार, खूप दुःख होणार त्यांना, त्यामुळे ते पूर्वजन्मांचं पुण्याचं भोग आता चालू होऊ दे, ते बंद होऊ नको, म्हणून मी त्यांना आशीर्वाद दिलं चिरंजीवी. कारण एकदा त्याची मृत्यू झाली की आत्ता जे काही तो पाप करतो त्याचं फळ त्याला मिळणारच आहे, त्यामुळे मी आशीर्वाद दिला की मरू नकोस, जीवित राहा तू. मग दुसरा जो माणूस आला तो कसाई होता, ब्रह्मचारी होता. तर ब्रह्मचारीला, हरे कृष्ण, तर ब्रह्मचारीला त्यांनी आशीर्वाद दिलं होतं, ब्रह्मचारी मा जीव, की ब्रह्मचारी तू जगू नकोस मरून जा. ह्याचा अर्थ हे आहे की ब्रह्मचारी पाप इतकं तपश्चर्या करत आहे, कष्टाचं जीवन आहे त्याचं, फक्त भगवंतासाठी तो तपश्चर्या करत आहे. आणि त्यामुळे आणि त्याला कष्ट त्याचं वाढवायचं का, त्याची गती एकच होणार आहे, तो भगवंताच्या धामामध्ये परत जाणार आहे. तर त्याचं कष्ट वाढवायचं का आता, तर आत्ताच जर त्याची मृत्यू झाली तर तो भगवंताच्या धामामध्ये जाणार, त्यामुळे मी त्याला हे आशीर्वाद दिलं की ब्रह्मचारी मा जीव मरून जा आता. आणि त्याच्यानंतर कसाई आला, पशुचं हत्या करणारा, आता हा जो कसाई आहे, मृत्यूच्या नंतर तो नक्की नरकामध्ये जाणार आहे, कारण तो इतकं पशुहत्या करतो, ते निश्चित आहे त्याचं. त्यामुळे मी सांगितलं मा मर, म्हणजे तू मरू नकोस, कारण मेलास तर तिकडे जाणार नरकमध्ये, खूप त्रास होणार तुला. पण जगतेवेळी पण तो नरकमध्येच आहे नेहमी, तर पशुहत्या, पशुचं रक्त पडलंय, त्यांचं मांस पडलंय, त्या परिस्थितीमध्ये त्याचं सकाळपासून रात्री त्याचं हेच वातावरणमध्ये तो राहतो, हे पण नरकच आहे की? तर जो जीवित राहिला तो जीवित अवस्थामध्ये पण नरकामध्ये आहे, त्यामुळे तू जीव नकोस, तू जागू नकोस, तू मरून जा, असं माझा आशीर्वाद होता. आणि मग कृष्णभक्त, कृष्णभक्ताचं काय? कृष्णभक्त महाजीव जिहोवा मरोवा, तू जग किंवा तू मर, असं का सांगितलं तुम्ही? कारण कृष्णभक्त जे असतो तो कुठेही गेला तर कृष्णभक्तीच करणार, नामस्मरणच करणार, त्यांचं कुठचं दुसरं कामच नाही आहे. तो नरकमध्ये गेलास तर नरकमध्ये पण भजन करणार, तिकडे पण लोकांना कृष्णभक्त बनवून टाकणार. स्वर्गमध्ये गेलास तो तर तिकडे पण तोच करणार, आणि भगवंताच्या धामामध्ये गेलास तो पण तिकडेच तेच काम करणार, दुसरं काय उद्योगच नाही त्याला. कुठेही गेला तरी त्याला तो समदृष्टीने बघतो, त्याला काही फरक पडत नाही. शेवटी भगवंतांचं भक्त आहे, भगवंत त्यांना भगवंतांच्या धामामध्ये घेऊनच जाणार आहेत, ह्याचं ह्याबद्दल काही संशय नाही आहे. त्यामुळे मी सांगितलं तो जगू राहू दे किंवा तो मरू दे, काही असेल तो भक्तीच करणार आहे, त्याला काही फरक पडत नाही. तर हे आहेत कृष्णभक्त. तर कृष्णभक्त जिकडेही असतात, कुठच्याही परिस्थितीमध्ये असतात, भक्ती करत असतात. श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, शिक्षित असू द्या किंवा गरीब अशिक्षित असू द्या, कुठच्याही परिस्थितीमध्ये भक्ती करत असतात. तर खरोखर जे आशीर्वाद आम्हाला प्राप्त करायला पाहिजे ते हे आहे की आम्ही नेहमी कृष्ण भक्तीमध्ये संलग्न राहायला पाहिजे. स्वयं भगवान श्री कृष्ण 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूचे रूपमध्ये प्रकट झाले होते, आणि ज्यावेळी कोणी त्यांच्याकडे यायचे आशीर्वाद मागायला, तर त्यांनी मला काय आशीर्वाद द्यायचे? त्यांनी आशीर्वाद द्यायचं कृष्णे मतीरस्तु, कृष्णमती होऊ दे तुला. कृष्णमती म्हणजे श्रीकृष्णांचं प्रती आकर्षण किंवा भक्ती तुझ्या हृदयामध्ये होऊ दे, हे आशीर्वाद आहे खरोखर. पण लोकांना हे आध्यात्मिक आशीर्वाद नकोय, त्यांना काही भौतिक आशीर्वाद पाहिजे, काय पैशाचा आशीर्वाद, आम्ही व्यवसायामध्ये प्रगती करू, आमचं काही संसार आमचं थोडं मध्ये प्रगती होऊ दे, हे अशा प्रकारचे आशीर्वाद लोकांची लोकांची इच्छा आहे. एकदा प्रभुपाद ते एक गाडी ट्रेनमध्ये जात होते आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर बसले होते. आत्ताच हल्लीच ते विदेशपासून आले होते आणि एकदम तेजस्वी प्रकाशमान दिसणारे त्यांचे शिष्य बसले होते, केस काढलेले आणि गेरवे वस्त्र ते घालून बसले होते त्यांच्याबरोबर. एक सज्जन आले त्यांचं पूर्ण कुटुंबाला घेऊन, त्यांनी बघितलं की इकडे कोणी स्वामीजी आहेत आणि परत येऊन त्यांनी दंडवत केलं, स्वामीजी स्वामीजी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. प्रभुपादांना कळालं की हे फक्त भौतिक आशीर्वादचे इच्छुक आहेत, त्यांना खरोखर आशीर्वादची गरज नाही आहे. तर त्यांनी म्हटलं बघा माझं आशीर्वाद म्हणजे असं, आणि त्यांच्या शिष्या त्यांनी बोट दाखवलं, मी ज्यांना आशीर्वाद देतो नाही ते असं होतात, ते पाप ते सज्जन पळून गेले तिकडून, त्यांचे कुटुंबाला घेऊन पळून गेले, असला आशीर्वाद आम्हाला नको बाबा, असे साधू नकोत आम्हाला. तर समाजमध्ये लोकांना कसले साधू पाहिजेत? फक्त जे हात वर करून असं दाखवतात, चिरंजीवी भव, तुमचं ऐश्वर वाढू दे, तुमचं जीवन संसार वाढू दे, तुमचा भोग वाढू दे, पण हे आशीर्वाद नव्हे, हे शाप आहे. जो व्यक्ती आमच्या ह्या संसारामध्ये जे काही वेळ आहे ते वाढवतो तो आमचा शत्रू आहे की खरोखर मित्र म्हणजे कोण आणि शत्रू म्हणजे कोण? हा बघा, मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू चांगला. अरे वा, हे लिहिलं आहे. म्हणजे आमचे खरोखर शुभचिंतक कोण असतात? आमचे खरोखर शुभचिंतक जे ते असतात जे म्हणतात की तुमचा संसार भंग होऊ दे, तुम्ही कृष्णाच्या शरणमध्ये या. म्हणजे गरज नाही आहे की संसार भंग व्हायला पाहिजे म्हणून, संसारामध्ये राहताना पण आम्ही भगवंतांची भक्ती करू शकतो. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं की जे लोक आमच्या संसाराची प्रगती करायला आम्हाला मदत करत आहेत, प्रपंचामध्ये आमची जे आसक्ती आहे ते वाढवत आहेत, ते आमचे मित्र आहेत. आणि जे आम्हाला असं आशीर्वाद देत नाहीत ते आमचे शत्रू आहेत, किंवा हे खरोखर साधू नाही आहेत. पर खरोखर जे साधू असतात ते बघतात की खरोखर ह्या जीवासाठी हिताचं कार्य काय आहे. जे ज्यांची भौतिक दृष्टी असते ते ह्या प्रकारचे आशीर्वाद देतात लोकांना, आणि भौतिकवादी लोकांना पण असलंच आशीर्वाद पाहिजे असतं. पण जे भगवंतांचे भक्त असतात ते जे शाप देतात ते खरोखर आशीर्वाद आहे, आणि जे भौतिक लोक जे आशीर्वाद देतात ते खरोखर शाप आहे. बघा, हे कळायची गोष्टी आहे, ऐकायची गोष्टी आहे. जे भौतिकवादी लोक आशीर्वाद देतात ते खरोखर शाप आहे, आणि जे भगवंतांचे भक्त जे शाप देतात ते आशीर्वाद आहे. कसं बरं? एक लीला ऐका. खूप पूर्वीची गोष्टी आहे. कुबेर हे देवतांचे खजांची, त्यांचे मुनीम, त्यांचे ट्रेजरर, आणि त्यांचे दोन मुलं होते, त्यांच्याचं नाव नलकुवर आणि मणिग्रीव. एकदम श्रीमंत वडील आहे, तर पुत्र त्यांचे जर व्यसनी झाले तर आश्चर्याची गोष्टी नाही आहे. पैसा खूप होता त्यांच्याकडे, देवतांचे खजांचे होते. आणि ते निर्वस्त्र अवस्थामध्ये लज्जित न होता, लाज न घेता ते एक जलक्रीडा करत होते स्त्रियांबरोबर. ज्यावेळी नारद मुनी तिकडून चालले होते त्यांनी बघितलं की अरेच्छ, हे आहेत नलकुवर आणि मणिग्रीव, आणि ह्यांचे वडील कुबेर जे इतकं संत पुरुष आहेत, आणि ह्यांचे मुलं बघा काय परिस्थिती त्यांची, आणि मी एक साधू आहे, मी इकडून जात आहे तरी उठून काही एक प्रणाम करणे, नमस्कार करणे, अजिबात काही संस्कृती नाही, काही नाही, विषय भोग मते इतकं मग्न आहेत, इतकं नशेमध्ये आहेत की त्यांना कळलंच नाही की मी आहे, कोण आहे, काय आहे. तर त्यांच्यावर मी कृपा करायला पाहिजे. तर नारद मुनींची कृपा म्हणजे काय झालं? शाप दिलं. तुम्ही वस्त्रहीन अवस्थामध्ये राहायचं पसंत करता नाही तुम्ही, तर तुम्ही व्हा झाड व्हा पृथ्वी लोकावर. कारण झाड ते वस्त्र घालत नाही ना, कपडे नसतात झाडाला, पावसामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये बाहेरच असतं, काही शरीराला काही कपडे नाही, काही नाही. तर जे लोक जास्त वस्त्र हीन अवस्थामध्ये राहतात, जसे आमचे आता सिनेमाचे अभिनेता अभिनेत्री आणि हे सगळे विज्ञापनमध्ये त्याच्या शरीराचं प्रदर्शन करतात, हे लोक त्यांचं गती काय आहे, पुढे झाडच होणार ते, कारण हे त्यांची आवड आहे ना. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, तुम्हाला हेच करायचं आहे तर वस्त्रांची गरज काय आहे, तुम्हाला मी असं शरीर देतो की तुम्हाला वस्त्रांची गरजच होणार नाही आहे, म्हणजे लाजच नाही ना तुम्हाला. तर हां चला, वस्त्र हे झाडाचं शरीर मी तुम्हाला देतो. तर तसंच झालं, नारद मुनीने त्यांना शाप दिलं की तुम्ही दोघं जाऊन पृथ्वीलोकवर झाड व्हा, झाडाचा देह घ्या तुम्ही. तर त्यावेळी त्यांना अचानक त्या डोक्यावर त्यांना कळालं, अरे रे रे, आम्ही काय केलं आणि काय शाप आम्हाला मिळालं, आमचं काय होणार आहे आता. आणि त्याचवेळी ते नारद मुनीकडे आले, दंडवत केलं, क्षमायाचना केली, आम्हाला क्षमा करा मुनीवर, आमची खूप मोठी चूक झाली आणि काहीतरी आता करून हे तुम्ही शाप परत घ्या. तर नारद मुनीने म्हटलं, बघा एक शाप एकदा आम्ही म्हटलं की ते शाप काम करायलाच पाहिजे, ते परत मी घेऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये मी थोडंफार परिवर्तन नक्की करू शकतो. काय परिवर्तन करतो? मी इतकं तुम्हाला आशीर्वाद देतो की झाडाच्या योनीमध्ये, झाडाच्या देहामध्ये ज्यावेळी तुम्ही असणार, ज्यावेळी परम पुरुषोत्तम, परम भगवान, पूर्ण पुरुषोत्तम श्री कृष्ण पृथ्वी लोकावर अवतार घेणार, अवतीर्ण होणार, त्यांच्या चरणकमलाच्या स्पर्शाने तुमचा उद्धार होणार आणि साक्षात तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आता जे तुमचं स्थान आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत येणार. मग त्यांनी नमस्कार केलं आणि त्यांचं जन्म झाडाचं अर्जुन वृक्ष झाले. आणि ते वृक्ष कुठे झाले? वृंदावनमध्ये, नंद महाराजांच्या प्रांगणात, घराच्या प्रांगणमध्ये ते वृक्ष दोन झाले. आणि ज्यावेळी भगवान कृष्ण बाललीला करत होते तर त्यांनी काय केलं? लोणी चोरी करायचे त्यांचं काम. पूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांचे जे मालिक आहेत, जे स्वामी आहेत, ते आता वृंदावनमध्ये येऊन लीला करत आहेत, कोणाच्या घरी जाऊन लोणी चोरी करणे, काय त्याचं भांडत तो मोडणे, हे त्यांची लीला चालत होती. तर माता यशोदेने त्यांना धरलं की तू हे सगळं मोडलं आहेस, तुला मी आता दंड देतो, देते मी तुला. आणि भगवान श्रीकृष्ण पळायला सुरू केलं आणि माता यशोदेने पळत 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 कसं तरी पकडलं श्रीकृष्णाला. ज्यांना पकडायला, ज्यांना धरायला योगी कोटी कोटी वर्ष तपश्चर्या करतात, त्या कृष्णांना माता यशोदेंनी आरामशीर धरलं आणि मग दोरी घेऊन बांधायचा प्रयत्न केलं. आणि ज्यावेळी दोरी बांधायचा प्रयत्न केला तर काय झालं? ते दोरी काय झालं? किती कमी पडलं? दोन बोट कमी पडलं. आणि करत 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 माता यशोदा थकून गेली आणि जे इतर शेजारी राहणारे गोपी वगैरे आले होते ते बघून हे दृश्य हसत होते की बघा माता यशोदाची काय परिस्थिती आहे. आणि त्यांना पण समजत नव्हतं की झालं काय. पूर्ण घराचे दोरी घेऊन एक बांधून ते कृष्णाला बांधू शकत नाहीत, तरी शेवटी भगवान श्री कृष्णांना कृपा झाली, त्यांनी कृपा केली त्यांच्या आईवर. ठीक आहे, चला आता मी बांधायला मी तयार आहे. तर माता यशोदानी एक उखळाला कृष्णाला बांधलं आणि भगवान श्री कृष्णाने मग ते काय केलं, ते उखळ खेचून बरोबर ते दोन झाडामध्ये आणलं आणि ते दोन झाडांना पाडवलं. आणि ते धडाप करून जे आवाज आलं तर तिकडे थोडे मुलं होती आणि ते आवाज ऐकून सगळं पळून आले तिकडे वृंदावनमध्ये राहणारे लोक. पण त्याच्या आधी एक अद्भुत दृश्य झालं की ह्या वृक्षाच्या शरीरमध्ये मुक्त होऊन नलकुवर आणि मणिग्रीव त्यांच्या स्वर्गलोकाच्या देहामध्ये प्रकट झाले बाहेर, तेजस्वी, प्रकाशमान, स्वर्ण सुंदर शरीर आणि नाना प्रकारचे आभूषण इत्यादी. आणि त्यांनी प्रणाम केलं भगवान श्री कृष्णांना, त्यांनी स्तुती अर्पण केली भगवंतांना आणि मग भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि मग ते स्वधाम परत गेले. आणि तिकडे ज्यावेळी ब्रजवासी तिकडे आले, अरे चा काय झालं, इतकं मोठं झाड पडले दोन आणि बरोबर एक झाड कृष्णाचं ह्या बाजूला, दुसरं झाड कृष्णाचं त्या बाजूला आणि कृष्णाला काही झालं नाही. किती आश्चर्याची गोष्टी. भगवंतांनी त्यांना त्यांचं संरक्षण केलं बघा. आणि मग ते कवच मंत्र कृष्णाच्या संरक्षणासाठी सगळं बोलायला सुरू केलं की खरोखर आम्ही आजपर्यंत जे काही पुण्य केलं आहे पूर्व जन्मामध्ये त्याचं फळ आता मिळालं की कृष्ण वाचला बघा, नाहीतर कृष्णाचे मृत्यू व्हायचा प्रश्न होता. आज बरोबर दोन झाड असं पडले आणि त्याला अजिबात लागलं पण नाही, फांदी पण लागली नाही त्याला. आणि मग तिकडे थोडेफार मुलं होती, मुलांना विचारलं, अरे मुलांनो काय झालं, इकडे कसं झालं, झाडं पडली कशी? हो आम्ही एक अद्भुत दृश्य बघितलं, कृष्णाने उखळ खेचत खेचत इकडे आणलं आणि झाडं पाडवली त्यांनी, आणि मग ह्या झाडामधून दोन व्यक्ती बाहेर निघाले, तेजस्वी होते, स्वर्ण रंगाचे मोठे माणूस होते, खूप उंच त्यांचं देह, आणि त्याने असं हात केला, कृष्णाला नमस्कार केलं आणि मग ते गेले, आकाशमध्ये उडून गेले ते। आता बघा, तुम्हाला लहान मुलांनी असं सांगितलं की तुमच्या प्रांगणमध्ये असं झालं, तर तुम्ही काय विचार करणार? ते लहान मुलांचं बडबड आहे। तर जे वृंदावनचे निवासी होते त्यांना पण वाटलं लहान मुलांचं बडबड आहे, हे काय असं काय होऊ शकतं काय कधी? तर ठीक आहे, काय झालं असेल कोणाला माहीत कसं ते झालं, ठीक आहे, कृष्ण वाचला तितकं आम्हाला पुरे, आम्ही संतुष्ट आहोत आता। तर हे ह्या लीलापासून आम्ही काय समजू शकतो? आम्ही हे समजू शकतो की नारद मुनींनी जे शाप दिलं होतं नलकूवर आणि मणिग्रीवला, ते खरोखर शाप होतं की आशीर्वाद होतं? आशीर्वाद झालं की नाही? त्यांनी म्हटलं मी शाप देतो म्हणून, पण ते शाप खरोखर आशीर्वाद झालं, कारण त्या दोघांना प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णांचं दर्शन झालं आणि श्रीकृष्ण स्वतः येऊन त्यांनी त्यांचं उद्धार केलं। तरी बघा, हे आहे संत पुरुष, जे भगवंताचे भक्त असतात त्यांचे आशीर्वाद। तसंच कितीतरी असं उदाहरण आहेत, जसं गौतम ऋषीने त्यांच्या बायकोना शाप दिलं होतं की तू दगड होऊन जा। गौतम ऋषींची बायकोचं नाव काय होतं? अहल्या। अहल्याने शाप दिलं तू दगड होऊन जा। अहल्या मातांनी काय केलं? प्रार्थना केली, क्षमा याचना केली, खूप मोठी चूक झाली तर क्षमा करा। गौतम ऋषींनी म्हटलं की मी हे शाप परत घेऊ शकत नाही, पण थोडंफार ह्याच्यामध्ये मी परिवर्तन करू शकणार। आणि काय परिवर्तन? मी इतकं आशीर्वाद देऊ शकणार की ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपमध्ये इकडे अवतीर्ण होणार, त्यांचा चरणकमलांचा स्पर्श ज्यावेळी होणार, तर तुझा उद्धार होणार आहे। आणि तसंच झालं, ज्यावेळी श्रीराम ते वनवासमध्ये होते आणि श्री सीतेदेवी आणि लक्ष्मण प्रभू यांच्याबरोबर ते आले वनवासमध्ये, गौतम ऋषीच्या आश्रममध्ये त्यांनी प्रवेश केलं आणि अचानक श्रीरामचंद्र यांचे चरणकमलांचं स्पर्श एक दगडाला झालं आणि अचानक ते दगड जे आहे ते अहल्याच्या रूपमध्ये आले आणि अहल्यानी मग नमस्कार केलं भगवंतांना। मग बघा, गौतम ऋषीचं जे शाप होतं ते शाप होतं की आशीर्वाद होतं? आशीर्वाद झालं, कारण स्वयं प्रभू श्री रामचंद्र यांनी त्यांच्या चरणकमलांचा स्पर्श केलं। किती मोठं सौभाग्याची गोष्ट आहे बघा, भगवंतांचं चरणकमल जर आमच्या डोक्याला स्पर्श झाले तर आमचं जीवन यशस्वी झालंच की? आणि काय राहिलं आमच्यासाठी? आमचं जीवन परिपूर्ण झालं। तर असं बघितलं तर पुष्कळ उदाहरण आहेत इतिहासमध्ये की ज्यावेळी भगवंतांचे भक्त आम्हाला शाप देतात, कारण ते खरोखर आमचे शुभचिंतक असतात, ते खरोखर हृदयापासून शुद्ध असतात, त्यांच्या हृदयामध्ये अजिबात ईर्ष्या आणि द्वेष भावना नसतं, काही अनर्थ नसतं, त्यामुळे त्यावेळी जे ते शाप देतात लोकांच्या उद्धारासाठीच असतं, ते त्यांच्या बऱ्यासाठी असतं। पण ज्यावेळी भौतिकवादी लोक आशीर्वाद देतात त्यांच्यामध्ये पण त्यांचं काही स्वार्थ असतं, किंवा त्यांचं हृदयामध्ये जे अनर्थ असतात ते काम करत असतात। जसं दुर्वासा मुनीने अंबरीश महाराजांना बघितलं की मी त्यांच्या घरी आलो, मी अतिथी आहे, मी आंघोळ करायला गेलो होतो आणि ह्यांनी ह्यांचा उपवास मोडला, त्यांनी चरणामृतचं पान केलं, खरोखर मर्यादा व्यतिक्रमण केलं त्यांनी. मर्यादा काय आहे की जोपर्यंत अतिथी जेवत नाही आम्ही जेवायला नाही पाहिजे. पण मी अजून परत आलो नाही आंघोळ करून आणि ह्यांनी उपवास मोडला तर मी त्याला शाप देणार. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या केसामधून एक भयंकर राक्षस निर्माण केला आणि त्या राक्षसने आक्रमण केलं अंबरीश महाराजावर. अंबरीश महाराज भगवंतांचे खूप शुद्ध भक्त, पण त्यांना अजिबात भीती वाटली नाही. फक्त हात मोडजोडून असं भगवंतांचं स्मरण करत उभे राहिले ते. आणि त्यांनी विचार केला, जर भगवंतांची इच्छा असली की मी वाचवायला पाहिजे मी वाचवीन, आणि भगवंतांची इच्छा असली की मी मरायला पाहिजे मी मरीन. हे देह हे सर्व काही भगवंतांचंच आहे, त्यांचं पूर्ण अधिकार आहे. मला मारायचं आहे किंवा जीवित ठेवायचं आहे ते भगवंतांची स्वतंत्र इच्छा आहे. तर मी ह्याच्यामध्ये काय बोलू शकतो, माझं काय वैयक्तिक इच्छा नाही आहे किंवा मत नाही आहे. ही भावना होती महाराज अंबरीशांची, पूर्णतया भगवंतावर ते निर्भर होते. तर अंबरीश महाराज विचलित झाले नाही, परंतु भगवान खूप विचलित झाले. भगवंतांना आला राग. थोडे लोक असं म्हणतात, अहो तुम्ही साधू पुरुष आहे तुम्हाला राग नाही यायला पाहिजे. पण असं कुठच्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे? भगवंतांना स्वतः राग येतो ज्यावेळी त्यांच्या भक्तांवर अत्याचार होतात त्यावेळी, तर भक्तांना पण राग यायला पाहिजे ज्यावेळी दुसऱ्या भक्तांवर अत्याचार होत असेल. तर भक्तांना राग येणे हे योग्य आहे. जसं की हनुमंतांना राग आला त्यामुळे ते लंका जळून आले, अर्जुनला राग आला त्यामुळे ते कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये ते लढू शकले, अर्जुन आणि हनुमान त्यांचे कार्य ते काय हसत हसत करू शकले असते काय? नाही, राग आला म्हणूनच ते करू शकले. तर भगवंतांना पण आला राग. तर हे राग जे आहे हे भगवंतांचं पण एक गुण आहे आणि आम्ही भगवंतांचे अंश आहोत. तर कण मात्र त्यांचे गुण आमच्यामध्ये पण आहेत. जसं पूर्ण समुद्राचे जे गुण आहे समुद्राच्या एक थेंबमध्ये पण असतं, तर आम्हाला भगवंत कोण आहेत, भगवंतांचे गुण काय आहेत ते जर आम्हाला समजवायचं आहे तर आम्हाला आत्माचं परीक्षण अभ्यास करायला पाहिजे. आत्माचे गुण काय आहे? आत्माचं गुण म्हणजे भगवंतांचं गुण, फक्त ते अनंत कोटी जास्ती गुणामध्ये आहे. जसं ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो दवाखान्यामध्ये जातो आणि डॉक्टरला बघायचं एक आमचं काय रोग झालं आहे ते आमचं रक्त तपासायला रक्त काढतात. काय देहाचं पूर्ण रक्त काढतात काय तपासायला? किती लिटर आहेत? कोणी डॉक्टर आहेत का इकडे? शिष्य देहामध्ये किती लिटर असतं? 5 लिटर असेल रक्त. ते 5 लिटर काढून टाकतात काय तपासायला? एक 2-4 थेंब काढतात का? ते थेंबाची परीक्षा केली की त्यांना पूर्ण शरीरामध्ये जितकंही रक्त आहे त्याचा गुण काय दोष काय ते समजून येतं. तर तसंच आत्माचं जर आम्ही परीक्षा केलं आम्हाला बघून येतं की भगवंतामध्ये कुठचे गुण आहेत. आणि भगवंतांचं जर आम्ही गुण बघितलं तर आम्हाला कळायला पाहिजे की हे गुण आत्मामध्ये पण व्हायला पाहिजेत, पण खूप कमी मात्रामध्ये. तर भगवंतामध्ये क्रोध करायची जर इच्छा आहे स्वभाव आहे तर हे स्वाभाविक आहे की जीवमध्ये पण राहणार. पण आम्ही हे क्रोध करायची जी प्रवृत्ती आहे ते न्यायासाठी किंवा भगवंतांची सेवासाठी करायला पाहिजे, फक्त आमच्या स्वार्थासाठी नव्हे. तर भगवंतांना राग आला, त्यांनी सुदर्शन चक्र सोडला. सुदर्शन चक्राने त्वरित येऊन त्या राक्षसाचा वध केलं आणि दुर्वासा मुनीच्या पाठी लागले. आणि शेवटी दुर्वासा मुनी कुठे गेले तर त्यांना काही ते सुदर्शन चक्र सोडेच नाही. शेवटी त्यांनी अंबरीश महाराजकडे येऊन त्यांनी प्रार्थना केली, दंडवत केलं. अंबरीश महाराजने ज्यावेळी सुदर्शन चक्र निवेदन केलं की आता कृपा करून तुम्ही पाठ सोडा यांची, त्यावेळी सुदर्शन चक्र शांत झाले. कारण ते पण भगवंतांचे भक्त आहेत सुदर्शन चक्र. तर असं आम्ही बघतो की दुर्वासा मुनी इतके मोठे ऋषी मुनी होते पण त्यांचं हृदय पूर्णतया शुद्ध नव्हतं, कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त नव्हते. कोणी मोठं योगी असला, मोठं ज्ञानी असला, काही असला, जोपर्यंत तो भगवंतांचा शुद्ध भक्त होत नाही, त्याचं हृदय पूर्णतया शुद्ध होऊ शकत नाही. काही ना काही एक स्वार्थ, एक अनर्थ राहणारच आहे हृदयामध्ये. आणि असे लोक किती मोठे ऋषी मुनी असले तरीही त्यांचं जे आशीर्वाद आहे ते शाप होणार आणि त्यांचा शाप आशीर्वाद होणार. पण जे पूर्णतया भगवंतांचे शरणमध्ये गेलेले भक्त असतात आणि जे ते आशीर्वाद देतात किंवा शाप देतात ते लोकांचे हितासाठीच असतं. कारण जे असले भक्त असतात त्यांची इच्छा एकच असते की ज्यांना आम्ही शाप देऊ, ज्यांना आम्ही आशीर्वाद देऊ, ते पण भगवान श्रीकृष्णांचे भक्त होऊ दे. कारण त्यांना हे माहीत आहे की खरोखर हिताचं कार्य आहे त्यांना भगवंतांची भक्तीमध्ये आणणे. एकदा चित्रकेतू राजा म्हणून मोठे राजा होते, ते पण भगवंतांचे भक्तच होते. एकदा ते आकाशमध्ये त्यांच्या विमानमध्ये उडत चालले होते आणि अचानक त्यांनी एक अद्भुत दृश्य बघितलं. काय आहे ते दृश्य? ते दृश्य आहे की शिवजी ते भरपूर एक मोठ्या सभामध्ये, ज्याच्यामध्ये ऋषी मुनी वैरागी त्यागी सगळे बसले होते, त्यांना ते वैराग्यावर ते उपदेश करत होते. आणि उपदेश करताना पार्वती देवी त्यांच्या काय म्हणतात मांडीवर बसली होती. तर हे बघून चित्रकेतू राजांना आश्चर्य झाला आणि अचानक त्यांनी जोरात हसायला सुरू केलं. पण हसायचं उद्देश हे नव्हतं की ते शिवजीवर हसत आहेत असं नाही, त्यांना आश्चर्य झाला की बघा शिवजी, त्यांच्या मनामध्ये काय भावना होती. त्यांच्या मनामध्ये भावना होती की बघा शिवजी किती महान आहेत, किती मोठे भक्त आहेत, वैष्णव आहेत भगवंतांचे, शुद्ध भक्त आहेत. आणि त्यांचं हृदयामध्ये अजिबात काही भौतिक हे मल नाही आहे. आणि ते इतके मोठे मोठे ऋषी मुनींना उपदेश करत आहेत, श्रीमद भागवतची कथा करत आहेत आणि मांडीवर त्यांचे बायको पार्वती देवी बसली आहे आणि त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि हे ऋषी मुनी जे आहेत त्यांना पण माहीत आहे की शिवजी यांचं स्थान काय आहे, शिवजी म्हणजे कोण आणि त्यांचे गुण काय आहेत, त्यामुळे ते लोक पण ऐकत आहेत. साधारणतः जो कोणी असं जर प्रवचन देत असेल कोण ऐकणार, ऐकणार कोणी असं? ते म्हणणार अरे काय ह्यांच्याकडून आम्ही कसं ऐकू शकतो. पण शिवजीचं स्थान वेगळं होतं. वैष्णवानाम यथाशंभू, शिवजी महान वैष्णव आहेत. श्रीमद भागवतमध्ये म्हटलं आहे निम्न गाणाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथाशंभू पुराणानाम इदं तथा. ज्याप्रकारे जे नदीमध्ये गंगा सर्वश्रेष्ठ आहे, देवमध्ये अच्युत किंवा श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत, पुराणामध्ये श्रीमद भागवत हे श्रेष्ठ आहे, तसंच वैष्णवामध्ये शंभू अर्थात शिव हे श्रेष्ठ आहेत. तर जे एकत्र झाले होते ऋषी मुनी त्यांना हे माहीत होतं शिवजी कोण आहेत म्हणून, त्यामुळे ते लक्ष देऊन ऐक. पण ज्यावेळी चित्रकेतू महाराजांना आश्चर्य झाला आणि ते हसले, त्यांच्या मनामध्ये जी भावना होती ते प्रशंसाची भावना होती शिवजीप्रती. पण पार्वती देवी त्यांना गैरसमज झाली, शिवजींना गैरसमज झाली नाही. त्यांना कळलं की चित्रकेतू महाराज हे मोठे भक्त आहेत, त्यांचं कधी वागणं चुकीचं होणार नाही आहे. ऋषी मुनी जे होते त्यांना पण गैरसमज झाले नाही आहे, झालं नाही. पण पार्वती देवी त्यांना गैरसमज झाला की अरे माझ्या नवऱ्यावर ते असं हसले आणि ते पण एक पूर्ण सभामध्ये. तर पार्वती देवीने शाप दिला त्यांना, तुम्ही जावा, तुम्ही असं एक नीच कार्य करता तुम्ही, मी शाप देते तुम्हाला की तुम्हाला असुराचं योनी मिळालं पाहिजे, असुर योनीमध्ये तुमचा जन्म व्हायला पाहिजे. तर हे भयंकर शाप ऐकून सर्व तिकडे होते आश्चर्यचकित झाले. सगळे ऋषी मुनी आता काय होणार, ह्यांनी असं शाप दिलं. आणि हे चित्रकेतू महाराज शाप स्वीकार करणार की त्याचा प्रतिकार करणार, काय करणार? पण आश्चर्याची गोष्टी, चित्रकेतू महाराजांनी काय म्हटलं, त्यांनी हात जोडले आणि डोकं खाली केलं, नमस्कार केलं पार्वती देवीनं आणि म्हटलं की हे माते, तुमचा शाप जे आहे मी स्वीकार करतो माझ्या डोक्यावर, शिरोधारी, हे भगवंताची इच्छा आणि तुमची कृपा समजून मी स्वीकार करत आहे, हे पण माझ्या बऱ्यासाठीच आहे. तर पार्वती देवी ही दुर्गा देवी आहे. जसं हिंडलगा जेलमध्ये एक वॉर्डन आहेत, जेलचं कारोबार सांभाळतात, तसं हे पूर्ण प्रपंच जे आहे ते पण एक जेल आहे. आणि त्या हे जेलाचा कारोबार सांभाळणारे कोण आहेत? दुर्गा देवी आहेत, पार्वती देवी. तर ते पण भगवंतांचे भक्तच आहेत. जसं हे जेलचे वॉर्डन जे आहेत ते पण सरकारचे सेवक आहेत, सरकारचे शत्रू नाही आहेत. तसं दुर्गा देवी किंवा पार्वती देवी ते पण महान भक्त आहेत. तर त्यांनी जे शाप दिलं, हे शाप आहे की आशीर्वाद आहे ते पुढे आम्हाला बघायला पाहिजे. तर चित्रकेतू महाराजांनी स्वीकार केलं आणि म्हटलं की हे भगवंतांची इच्छा आहे आणि तुमची कृपा आहे, मी स्वीकार करतो. आणि ज्यावेळी ते गेले तिकडून, शिवजीनी म्हटलं पार्वती देवीजवळ, बघा बघ हे वैष्णवांचे गुण बघ, बघायचं योग्य आहे. दुसरं कोणी जर असलं असतं आणि तू असं त्याला शाप दिलं असतं, त्यांनी काय असं स्वीकार केलं असतं? त्यांची काय ही भावना झाली असती? बघा वैष्णवांचे गुण, ते सर्व एकत्रित झालेले ऋषी मुनींना सांगत होते, बघा बघा वैष्णव म्हणजे काय. आणि मग त्यांनी एक श्लोक म्हटलं, तुल्याम लवेनापी न स्वर्गम न पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किम उताशिष. त्यांनी म्हटलं की बघा, भगवत संगी हे चित्रकेतू महाराज जे आहेत ते भगवत संगी आहेत, म्हणजे भगवान श्री कृष्णांचे संग करणारे, म्हणजे भगवंतांचे भक्त. इतकं श्रेष्ठ आहेत की भगवंतांच्या संग करायला योग्य आहेत ते. तर अशा भक्तांचं जर संग आम्ही करू शकतो, भगवत संगी संगस्य, भगवंतांचे संग करणारे भक्तांची जर आम्हाला संग मिळाली, किती संग? एक दिवसाचा संग, एक तासभराचा संग नाही, लवेण अपी, एक लव म्हणजे एक क्षणाचं एक अकरावा भाग. एक क्षण म्हणजे किती झाला? क्षण संपला. पण त्या एक क्षणाचं अकरावा भाग जो आहे त्याला लव म्हणतो आम्ही. तर शिवजींनी काय म्हटलं पार्वती देवीनं, ही चित्रकेतू महाराज सारखे जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, एक लवसाठी पण त्यांचं जर संघ आम्हाला मिळालं, तर ह्याची तुलना आम्ही स्वर्गलोकची प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती ह्याचे आम्ही पण करू शकत नाही. तर ह्या संसाराचे जे आशीर्वाद आहे, आशिष आहेत, त्याचं तर काय म्हणणे? म्हणजे हे संसाराचे मोठे मोठे जे आशीर्वाद असतात ते पण तुच्छ आहेत. पण चित्रकेतू महाराज सारखे जे महान भक्त आहेत, त्यांचं जे त्यांचं संग आहे एक लवसाठी पण आम्हाला जर मिळालं तर ते उच्च श्रेष्ठ आहे. बघा किती छान गोष्टी आहे. तर सर्वश्रेष्ठ आशीर्वाद काय आहे? की जर आम्हाला वैष्णवांचं कृष्ण भक्तांचं संग मिळालं, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही आशीर्वाद आमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं आहे, साधू संग सर्व शास्त्र कोय, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी हय. त्यांनी म्हटलं की साधू संग करा, साधू संग करा, कारण साधू संघामध्ये फक्त एक क्षण लव मात्र जर त्यांचं संघ मिळालं तर आमचं पूर्ण जीवनाची सिद्धी आणि यश मिळेल आम्हाला. तर आमची खरोखर सिद्धी ही आहे, तर खरोखर आशीर्वाद हेच आहे. आणि पुढे जाऊन चित्रकेतू महाराज त्यांचं एक असुराचं देह मिळालं त्यांना, आणि त्यांचं नाव काय झालं कोणाला माहीत आहे का? भागवत वाचलंय ने? त्यांचं नाव आहे वृत्रासुर. वृत्रासुर खूप भयंकर विशाल असुर झाले ते, मोठे, इतकं मोठे की बघायला होत नव्हतं त्यांना, इतकं मोठे आणि भयंकर दिसायला. आणि मग असुर योनीमध्ये होते त्यामुळे त्यांनी इंद्रदेवच्या स्वर्ग लोकवर आक्रमण केलं, पण होते वैष्णव, हृदयापासून ते होते भगवंतांचे भक्त. तर आम्ही बघतो की इतर देवी देवतांचे भक्त असतात, हे राक्षस जे असतात ते इतर देवी देवतांचे भक्त असतात. जसं हिरण्यकश्यप कोणाचे भक्त होते? ब्रह्मदेवांचे भक्त होते. रावण हे कोणाचे भक्त होते? शिवजींचे भक्त होते. भस्मासुर हे कोणाचे भक्त होते? शिवजींचे. म्हणजे भक्त नव्हे, उपासक. स्वार्थासाठी त्यांनी उपासना केली, भक्त म्हणू शकत नाही आम्ही त्यांना. पण तरी जे असे मोठे मोठे असुर झाले आहेत, राक्षस झाले आजपर्यंत, ते कुठचे ना कुठचे देवी देवताचे उपासक नक्की राहिले आहेत. कारण त्यांच्याकडून वरदान घेऊन ते त्याचा दुरुपयोग करून ते दुसऱ्यावर अत्याचार आणि अन्याय करतात. पण हे एक विचित्र असुर झाले वृत्रासुर, की भगवंत भगवान श्री विष्णूंचे भक्त. बघा, कुठचे तुम्ही असुरचं नाव ऐकलंय जे भगवंतांचे भक्त होते? कितीतरी राक्षस आणि असुराचं नाव तुम्ही ऐकलं असेल, जे शिवजींचे भक्त, ब्रह्मांचे भक्त, हे देवतांचे भक्त, देवींचे भक्त. पण असे कुठचे भक्तांचं नाव ऐकलंय का जे विष्णूचे भक्त होते? हे एकमात्र वृत्रासुर. बघा, आणि वृत्रासुरांना कळालं की हे पण शाप मिळालंय मला, पार्वती देवीने कृपा केली माझ्यावर, तर त्यांनी इंद्रदेवर आक्रमण केलं. आणि इतकं भयंकर युद्ध झालं की काही केलं तरी देवता ह्यांची हत्या करायला असमर्थ राहिले, कोणीही करू शकलं नाही. इंद्रदेवनी वज्र टाकलं, काय काय त्यांचे ते अस्त्र होते त्यांचं प्रयोग केलं, तरीही हे मरेच नाही. तर काय करणे? शेवटी वृत्रासुरला थोडे वाटलं, त्यांना कृपा झाली इंद्रदेववर, त्यांनीच सांगितलं कसं मला त्यांना मारायचं म्हणून. आणि युद्ध झालं आणि त्यांनी इंद्रदेवच्या हातामधून जे अस्त्र होतं वज्रअस्त्र तेच पाडवलं. इंद्रदेव घाबरले आणि मग प्रवचन द्यायचा आरंभ केलं वृत्रासुरने. काय तुम्हाला भगवंतामध्ये श्रद्धा नाही आहे का? जे काय होत आहे ते भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे, जे आमच्या कपाळमध्ये लिहिलं आहे ते होणारच, असं जे असुर आहे त्यांनी प्रवचन द्यायला आरंभ केला देवतांना. बघा उलटं झालं की नाही, देवतांनी असुरांना प्रवचन द्यायचं असतं, त्यांना भगवंताबद्दल समजवायचं असतं, त्यांना धाडस द्यायचं की बघा भगवंतावर निर्भर राहा, तुम्ही पाप करू नका, घाबरू नका. आता असुर देवतांना उपदेश देत आहेत, काय विचित्र परिस्थिती बघा. कारण इंद्रदेव जे होते ते भगवंताचे भक्त बरोबर आहे, पण ते शुद्ध भक्त नव्हते. त्यांच्या हृदयामध्ये भोग करायची पण इच्छा होती, पण वृत्रासुर असुरयोनीमध्ये होऊन पण त्यांच्या हृदयामध्ये ते भगवान श्री कृष्णांचे विष्णूंचे शुद्ध भक्त होते. बघा, फक्त हे शाप मिळालं त्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली, पण हृदयापासून भगवंतांचे भक्त. तर शेवटी त्यांनी धाडस दिला, चला साहस दिला इंद्रदेवना. मग इंद्रदेवना थोडं साहस आलं आणि परत युद्ध करायला सुरू केलं. आणि मग वृत्रासुराने ज्यावेळी स्वीकार केलं त्यावेळी वृत्रासुराची मृत्यू झाली. ती मोठी कथा आहे श्रीमद भागवत मध्ये. तर वृत्रासुराची मृत्यू झाली आणि वृत्रासूर परत भगवान श्रीकृष्णांच्या धाममध्ये परत गेले. तर पार्वती देवीचे जे शाप होतं ते आशीर्वाद का होतं बघा, त्याचं काय कारण आहे, कोणी सांगू शकतं काय? त्यांनी शाप दिला पार्वती पार्वती देवीच्या मनामध्ये त्यांनी हे विचार केलं नव्हतं की मी आशीर्वाद देत आहे म्हणून. त्यांनी काय विचार केला, मी शापच देत आहे म्हणून. पण पार्वती देवी महान व्यक्ती आहे, तर त्यांचं जे राग करून पण शाप झालं ते खरोखर आशीर्वादच झालं. का बघू का? कारण त्या जन्मामध्येच भगवंताच्या धामामध्ये परत गेले. जर पार्वती देवीने असं शाप दिलं नसतं त्यांना आणि थोडं जन्म इकडे काढावं लागले असते. पण भगवंतानी योजना काय केली की हे चित्रकेतू महाराज माझे प्रिय भक्त आहेत आणि त्यांना भौतिक जगामध्ये आता जास्त वेळ थांबायची गरज नाही आहे. माझ्याकडे बोलवायचं आहे मला, त्याला लवकर लवकर बोलवायचं आहे. पण जे पूर्वजन्माचे पाप अजून थोडेफार राहिलेले आहेत, क्षीण झाले नाही आहेत, तर एका जन्मामध्ये हे सर्व पाप मी क्षीण करायचं इच्छुक आहे. तर कसं काय करणं एका जन्मामध्ये अचानक? हां, तर असं काय त्याला शाप मिळाला पाहिजे. शाप मिळालं, असुरुणी मिळालं की एकच जन्मामध्ये सगळं संपून टाकतो मी, त्याला परत घेऊन घेतो माझ्याबरोबर. तर पार्वती देवी फक्त निमित्त झाले, एक यंत्र झाले आणि भगवंताची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे भक्तांना कधी कधी जास्त त्रास होतो, जास्त कष्ट होतं. लोकांना आश्चर्य होतं, मी भक्ती करतो का मला असं त्रास येतात जीवनामध्ये? ते लोक पापी आहेत, ते खुशामध्ये एकदम मजा करत आहेत आणि फक्त मी भक्ती जप करतो, किती त्रास आहे जीवनामध्ये? पण हे तर भगवंतांची कृपा आहे की लवकर भगवंत पूर्वजन्मांचे जे पापाचे फळ आहे ते नष्ट करत आहेत, लवकर लवकर तुम्हाला शुद्ध करत आहेत. म्हणजे परत जायचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये तुमचं कमी होत राहतं की RSC मध्ये येतं, मग बुकिंग होतं, कन्फर्म बुकिंग होतं, तुमचं सीट मिळतं भगवंताच्या धामाला जायला गाडीमध्ये, तिकीट तयार आहे बघा. तर भक्तांच्या जीवनामध्ये जे दुःख असतं ते काय आहे? भगवंत फक्त आमची तयारी करत आहेत त्यांच्या धामामध्ये आम्हाला बोलून नेऊन जायला. त्यामुळे भक्तांनी कधी निराश नाही व्हायला पाहिजे, दुःखी नाही व्हायला पाहिजे, भक्तांचे तोंडावरून रडगाणे कधी यायला नाही पाहिजे, नाही का? पूर्ण जगताचं तोंडावरून रडगाणे, अरे रे रे पैसे कमी, हे कमी, ते कमी, हे त्रास, ते त्रास, नाही का? जगामध्ये दुःख त्रास होणारच आहे, ह्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्टी काय आहे बरं? पण भक्ताच्या तोंडापासून हे रडगाणे ऐकायला नाही पाहिजे. कारण भक्ताच्या जीवनामध्ये जास्त कष्ट आलं, जास्त त्रास आलं, तर समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांची विशेष कृपा त्यांच्यावर आहे आणि लवकर भगवंत त्यांना शुद्ध करून त्यांच्या धामामध्ये घेऊन जायचे इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जास्त कष्ट आहेत. बघा, जितके इतिहासमध्ये मोठे मोठे भक्त झाले आहेत त्यांच्या जीवनामध्ये कष्ट झालं की नाही? उदाहरण देऊ शकता का? पांडव. बघा, पांडवांच्या जीवनामध्ये लहानपणापासून शेवटपर्यंत कष्टच कष्ट, नाही का? इतक्या मोठे राजवाड्यामध्ये राहून पण शेवटपर्यंत कष्ट, किती कष्ट झाले ते एक वेगळं प्रवचनाचं विषय आहे. पण त्यांना भगवान श्रीकृष्णांचं संग नेहमी मिळालं आणि ह्या संघाच्या तुलनेमध्ये ते कष्ट तरी काहीच नाही, तुच्छ एकदम ते कष्ट. त्यामुळे ते नेहमी आनंदमध्येच होते, दिव्य आनंदाची अनुभूती करत होते. आणि कोण? प्रल्हाद. 5 वर्षाच्या वयावर त्यांना किती त्रास झाला. पण काय प्रल्हादांचं रडगाणे तुम्ही ऐकले कधी भागवत मध्ये? नाही. प्रल्हाद नेहमी खुशीमध्ये राहत होते आणि उलट दुसऱ्यांना उपदेश देत होते आणि सांगत होते की तुम्ही खुशी राहा, भगवंताची भक्ती करा आणि खुश राहा. तर असं कितीतरी उदाहरण आहेत. तरी आम्ही पण जर असं भगवंतांची भक्ती करत राहिलो आणि आमच्या तोंडावरून जर रडगाणे कधी बाहेर नाही आले, भगवंत प्रसन्न होणार.
जे काही परिस्थिती, बरी परिस्थिती किंवा वाईट परिस्थिती आल्या आमच्या जीवनामध्ये, वाईट किंवा बरं, हे भक्तांच्या तोंडामध्ये हे वाईट आणि बरं हे शब्द येतच नाहीत. जे काही आहे भगवंताची कृपाच आहे, बरं असू द्या किंवा वाईट असू द्या, कारण भगवंतांची योजना आहे, भगवंतांची अनुमतीशिवाय आमच्या जीवनामध्ये असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे जीवनामध्ये कुठचीही परिस्थिती असू द्या, दुःख असू द्या, सुख असू द्या, भक्तांना काय करायला पाहिजे, फक्त भगवंतांची भक्ती करत राहायला पाहिजे. आणि भगवंतांची भक्ती ह्या कलियुगामध्ये काय आहे, भक्तांच्या संगमध्ये येऊन नामस्मरण करणे, भगवंतांचा आठवण करणे, त्यांच्या कथा ऐकणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण सर्वांना निवेदन आहे की आपण सर्वांनी हे भक्ती मार्ग स्वीकार करायला पाहिजे, हृदयापासून भगवंतांचं नामस्मरण करायला पाहिजे, भगवंतांच्या भक्तांच्या संगमध्ये येऊन कथाचं श्रवण कीर्तन करायला पाहिजे. जसं आज आपण सर्वांनी कष्ट घेऊन आलेत, बाहेर पाऊस आहे तरी हे सर्व न बघता आपण सर्व इकडे एकत्र झालेत, त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. कारण जर तुम्ही इकडे आलो नसते तर प्रवचन आम्ही काय दिलं असतं, कोणाला दिलं असतं. तर तुम्ही आलेत त्यामुळे तर कथा झाली आता, आणि इतकं शांतपणे तुम्ही सर्वांनी कथा ऐकली त्याच्याबद्दल पण आम्ही आभारी आहोत. पण कृपा करून हे एकच निवेदन आहे की तुम्ही हे भक्ती मार्ग गंभीरतेने स्वीकार करा. मनुष्य जीवनाचं